ओम शांति। आज 8/4/2024 ची मुरली आहे। आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, ह्या डोळ्यांनी जे काही पाहता ते सर्व नष्ट होणार आहे, म्हणूनच ह्यापासून बेहदचे वैराग्य बाबा तुमच्यासाठी नवीन दुनिया बनवत आहेत। प्रश्न आहे, तुम्हा मुलांच्या सायलेन्समध्ये कोणते रहस्य समावलेले आहे? उत्तर, जेव्हा तुम्ही सायलेन्समध्ये म्हणजे शांतीने बसता तेव्हा शांतीधामची आठवण करता। तुम्ही जाणता सायलेन्स अर्थात जिवंतपणी मरणे। इथे बाबा तुम्हाला सद्गुरूच्या रूपात सायलेन्समध्ये राहण्यास शिकवतात। तुम्ही सायलेन्समध्ये राहून आपल्या विकर्मांना भस्म करता। तुम्हाला ज्ञान आहे की आता घरी जायचे आहे। दुसऱ्या सत्संगांमध्ये शांतीमध्ये तर बसतात, परंतु त्यांना शांतीधामचे ज्ञानच नाही। ओम शांती। गोड गोड बऱ्याच वर्षांनी भेटलेल्या म्हणजे सिकीलदे आत्मिक मुलांप्रती शिव बाबा बोलत आहेत। गीतेमध्ये आहे, श्रीकृष्ण म्हणाले, परंतु ते तर शिव बाबा म्हणाले असे आहे, श्रीकृष्णाला बाबा म्हणू शकत नाही। भारतवासियांना माहीत आहे की पिता दोन असतात, लौकिक आणि पारलौकिक। पारलौकिकला परमपिता म्हटले जाते, लौकिक पित्याला परमपिता म्हणू शकत नाही। तुम्हाला हे कोणी लौकिक पिता सांगत नाहीत, पारलौकिक बाबा पारलौकिक मुलांना समजावून सांगतात। सर्वप्रथम तुम्ही शांतीधाममध्ये जाता, ज्याला तुम्ही मुक्तीधाम, निर्वाणधाम किंवा वानप्रस्थ सुद्धा म्हणता। आता बाबा म्हणतात, मुलांनो, आता शांतीधाममध्ये जायचे आहे, त्यालाच टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे शांतीचा मनोरा म्हणतात। इथे बसलेल्यांना सर्वात पहिले शांतीमध्ये बसायची आहे। कुठल्याही सत्संगात सर्वप्रथम शांतीमध्येच बसतात, परंतु त्यांना शांतीधामबद्दल ज्ञानच नाही। मुलं जाणतात, आम्हा आत्म्यांना ह्या जुन्या देहाला सोडून घरी जायचे आहे। कोणत्याही वेळी शरीर सुटेल, त्यामुळे आता बाबा जे काही शिकवत आहेत ते चांगल्या प्रकारे शिकायचे आहे। ते सुप्रीम टीचर सुद्धा आहेत, सद्गती दाता गुरु पण आहेत, त्यांच्या सोबत योग लावायचा आहे। हे एकटेच तिन्ही सेवा करतात, दुसरे कोणीही असे एकटेच तिन्ही सेवा करू शकणार नाहीत। हे एक बाबास शांती सुद्धा शिकवतात। जिवंतपणी मरण्यालाच सायलेन्स म्हणजे शांती म्हटले जाते। तुम्ही जाणता आता आपल्याला शांतीधाम घरी जायचे आहे। जोपर्यंत आत्मा पवित्र बनत नाही तोपर्यंत कोणीही घरी वापस जाऊ शकत नाही। जायचे तर सर्वांनाच आहे, म्हणूनच तर शेवटी पाप कर्मांचे दंड मिळते आणि पद सुद्धा भ्रष्ट होते। मानहानी आणि दंड सुद्धा खावे लागते, कारण मायाकडून हरतात। बाबा मायावर विजय मिळवून देण्यासाठीच येतात, परंतु निष्काळजीपणामुळे बाबांची आठवण करत नाहीत। इथे तर एका बाबांचीच आठवण करायची आहे। भक्ती मार्गात सुद्धा खूप भटकतात, ज्यांच्या समोर डोके टेकतात त्यांना जाणत नाहीत। बाबा येऊन असे भटकण्यापासून सोडवतात। मग समजावून सांगितले जाते, ज्ञान दिवस आहे आणि भक्ती रात्र आहे। रात्रीचेच धक्के खातात म्हणजे त्रास सहन करावा लागतो। ज्ञानामुळे दिवस अर्थात सतयुग त्रेतायुग, भक्ती म्हणजे रात्र अर्थात द्वापर कलयुग। हा संपूर्ण सृष्टीचक्राचा म्हणजे ड्रामाचा कालावधी आहे। अर्धा कालावधी दिवस असतो आणि अर्धा कालावधी रात्र असते। प्रजापिता ब्रह्माकुमार कुमारींचा दिवस आणि रात्र ही बेहदची गोष्ट आहे। बेहदचे बाबा बेहदच्या संगमवर येतात, म्हणूनच शिवरात्री असे म्हटले जाते. मनुष्यही समजत नाहीत की शिवरात्री कशाला म्हटले जाते. तुमच्या शिवाय एकही कोणीच शिवरात्रीचे महत्व जाणत नाहीत, कारण हा मध्य आहे. जेव्हा रात्र पूर्ण होऊन दिवस सुरू होतो ह्याला पुरुषोत्तम संगमयोग म्हटले जाते. जुनी दुनिया आणि नव्या दुनियेचा मध्य म्हणजे मधील काळ. बाबा पुरुषोत्तम संगमयुगातच येतात. असे योगे योगे नाही म्हणजे प्रत्येक युगात येत नाहीत. सत्युग त्रेताचा संगम त्याला देखील संगमयुग म्हणतात. बाबा म्हणतात ही चूक आहे. शिव बाबा म्हणतात माझी आठवण करा तर पाप भस्म होतील. ह्यालाच योग अग्नी म्हटले जाते. तुम्ही सर्व ब्राह्मण आहात. तुम्ही योग शिकवता पवित्र होण्यासाठी. ते ब्राह्मण लोक तर कामचितेवर चढवतात. त्या ब्राह्मणांमध्ये आणि तुम्हा ब्राह्मणांमध्ये रात्रंदिवस एवढा फरक आहे. ते कुखवंशावली आहेत आणि तुम्ही मुखवंशावली आहात. प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहे. असे तर कोणी पण येतात तर त्यांना समजावून सांगितले जाते की बेहदच्या बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि बेहदच्या बाबांचा वारसा मिळेल. मग जेवढे दैविगुण धारण करणार आणि करवून घेणार तेवढे उच्च पद प्राप्त करणार. बाबा पतितांना पावन बनवण्यासाठी येतात, तर तुम्हाला सुद्धा ही सेवा करायची आहे. पती तर सर्वच आहेत. गुरु लोक कोणालाही पावन बनवू शकत नाहीत. पतित पावन नाव शिवबाबांचे आहे. ते सुद्धा इथेच येतात. जेव्हा विश्वनाटकानुसार सर्वजण संपूर्ण पतित बनतात तेव्हा बाबा येतात. सर्वात पहिले तर मुलांना अल्फबद्दल समजावून सांगतात. माझी आठवण करा, तुम्ही म्हणता ना ते पतित पावन आहेत. रुहानी म्हणजे आत्मिक बाबांना पतित पावन म्हटले जाते. ते फक्त म्हणतात हे भगवंता किंवा हे बाबा, परंतु त्यांचा परिचय कोणालाच नाही. आता तुम्हा संगमवासियांना परिचय मिळाला आहे. ते नरकवासी आहेत. तुम्ही नरकवासी नाहीत. हां, जर कोणी मायाकडून हरतात तर एकदम ते कोसळतातच, म्हणजे त्यांचे पतन होते. केलेली कमाई नष्ट होऊन जाते. मुख्य गोष्ट पतितापासून पावन बनण्याची आहे. ही विशेष दुनिया आहे म्हणजे विकारी दुनिया आहे आणि ती निर्विकारी दुनिया आहे. नवीन दुनिया आहे जिथे देवता राज्य करतात. आता तुम्हा मुलांना माहीत झाले आहे. सर्वात पहिले आणि सर्वात जास्त देवताच जन्म घेतात. त्यामध्ये पण जे पूर्वीचे सूर्यवंशी आहेत तेच आधी येतात, म्हणजे सर्वप्रथम येतात. 21 पिढीचा वारसा मिळवतात. किती बेहदचा वारसा हा पवित्रता सुखशांतीचा आहे. सतयुगाला संपूर्ण सुखधाम म्हटले जाते. त्रेता सेमी आहे, कारण दोन कला कमी होतात. कला कमी झाल्यामुळे दिव्यत्वाचा प्रकाश कमी होतो. चंद्राच्या सुद्धा कला कमी झाल्या की प्रकाश कमी होतो. शेवटी मग बारीक रेष मागे शिल्लक राहते. संपूर्ण नाहीसे होत नाही. तुमचे सुद्धा असेच आहे. सर्व कला नष्ट होत नाहीत. ह्यालाच पीठामध्ये मीठ घालण्या एवढे असे म्हटले जाते. बाबा आत्म्यांना समजावून सांगतात. हा परमात्मा आणि आत्म्यांचा मेळा आहे हे बुद्धीने समजले जाते. परमात्मा केव्हा येतात? जेव्हा खूप सारे आत्मे किंवा भरपूर मनुष्य होतात तेव्हा परमात्मा मेळ्यामध्ये येतात. आत्म्यांचा आणि परमात्म्याचा मेळा कशासाठी भरतो? तो मेळा तर पतित होण्यासाठी आहे. ह्यावेळी तुम्ही बागवानद्वारे म्हणजे माळीद्वारे काट्यापासून फूल बनत आहात. कसे बनता? त्यांच्या आठवणीच्या बळाने. बाबांना सर्व शक्तिवान म्हटले जाते. जसे बाबा सर्व शक्तिवान आहेत तसेच रावण सुद्धा काही कमी शक्तिमान नाही. बाबा स्वतःच म्हणतात, माया खूप शक्तिशाली आहे, निर्दयी आहे. मुलं म्हणतात, बाबा आम्ही तुमची आठवण करतो, माया आमची आठवण करणेच विसरायला लावते. तर एकमेकांचे शत्रू झाले ना. बाबा येऊन मायावर विजय मिळवून देतात, माया पुन्हा हरवून टाकते. देवता आणि असुरांचे युद्ध दाखवले आहे, परंतु असे काही कोणीच नाही. युद्ध तर हे आहे, तुम्ही बाबांची आठवण केल्याने देवता बनता. माया आठवणीमध्ये विघ्न आणते, अभ्यासामध्ये विघ्न आणत नाही, आठवणीमध्येच विघ्न येतात. क्षणोक्षणी माया विसरायला लावते. देह अभिमानी बनल्यामुळे मायेची चापट जोरात बसते. जे कामी असतात त्यांच्यासाठी खूप कठोर शब्द वापरले जातात. हे तर आहेच रावण राज. इथे सुद्धा समजावून सांगितले जाते की पावन बना तरी सुद्धा बनत नाहीत. बाबा म्हणतात, मुलांनो विकारात जाऊ नका, तोंड काळे करू नका. तरी पण लिहितात की बाबा मायाने हरवले, अर्थात तोंड काळे करून बसलो. जसे गोरे आणि सावळे आहेत ना, विकारी काळे आणि निर्विकारी गोरे असतात. श्यामसुंदरचा अर्थ देखील तुम्हा मुलांशिवाय दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. श्रीकृष्णाला सुद्धा श्यामसुंदर म्हणतात. बाबा त्यांच्याच नावाचा अर्थ समजावून सांगतात की श्रीकृष्ण स्वर्गाचा पहिल्या क्रमांकाचा राजकुमार होता. सुंदरतेमध्ये म्हणजे पवित्रतेमध्ये नंबर वन हे ब्रह्मा बाबा पास होतात. मग पुन्हा जन्म घेत खाली उतरत काळे बनतात. त्यामुळेच श्यामसुंदर हे नाव ठेवले आहे. हा अर्थ सुद्धा बाबा समजावून सांगतात. शिव बाबा तर आहेतच एवर सुंदर, म्हणजे सदैव पावन आहेत. ते येऊन तुम्हा मुलांना सुंदर बनवतात. पतित काळे आणि पावन सुंदर असतात. नैसर्गिक सौंदर्य असते ना. आपण स्वर्गाचा मालक बनावे म्हणून तुम्ही मुलं इथे आले आहात. गायन सुद्धा आहे शिव भगवानुवाच. माता स्वर्गाचे दार उघडतात म्हणून वंदे मातरम असे गायन केले जाते. वंदे मातरम तर त्यातच पित्याची सुद्धा महिमा आहे. बाबा मातांची महिमा खूप वाढवतात. पहिले लक्ष्मी नंतर नारायण. इथे म्हणजे जुन्या दुनियेमध्ये पहिले मिस्टर नंतर मिसेस असे म्हणतात. ड्रामाचे रहस्य असे बनलेले आहे. बाबा रचयिता सर्वप्रथम आपला परिचय देतात. एक हदचे लौकिक पिता आहेत आणि दुसरे बेहदचे पारलौकिक पिता आहेत. बेहदच्या पित्याची आठवण करतात कारण त्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळतो. हदचा वारसा मिळाला तरी सुद्धा बेहदच्या बाबांची आठवण करतात. ते म्हणतात की बाबा तुम्ही येणार तर आम्ही इतर सर्व संघ सोडून फक्त तुमच्या सोबतच जोडणार. हे कोणी म्हटले? आत्म्याने म्हटले. आत्मास ह्या कर्मेंद्रियाद्वारे अभिनय करते. प्रत्येक आत्मा जसजसे कर्म करते तसतसा ती जन्म घेते. श्रीमंत गरीब बनतात. कर्म आहेत ना. हे लक्ष्मी नारायण विश्वाचे मालक आहेत. यांनी काय केले हे तर तुम्ही जाणता आणि तुम्हीच समजावून सांगू शकता. बाबा म्हणतात, ह्या डोळ्यांनी तुम्ही जे काही पाहता त्यापासून आता वैराग्य. हे तर सर्व नष्ट होणार आहे. जेव्हा नवीन घर बांधतात तेव्हा मग जुन्या घराविषयी वैराग्य उत्पन्न होतो. मुलं म्हणतील, बाबांनी नवीन घर बांधले आहे, आम्ही तिथे जाणार. हे जुने घर तर मोडून जाणार. ही बेहदची गोष्ट आहे. मुलं जाणतात की बाबा स्वर्गाची स्थापना करण्यासाठी आले आहेत. ही जुनी खराब दुनिया आहे. तुम्ही मुलं आता त्रिमूर्ती शिवासमोर बसले आहात. तुम्हीच विजय प्राप्त करता. वास्तविक तुमचे हे त्रिमूर्ती कोट ऑफ आर्म्स म्हणजे ही राजमुद्रा आहे. तुम्हा ब्राह्मणांचे हे कुळ सर्वोच्च आहे, शिखर आहे. ही राजाई स्थापन होत आहे. ह्या कोट ऑफ आर्म्सला तुम्ही ब्राह्मणच जाणता. शिव बाबा आपल्याला देवी देवता बनवण्यासाठी ब्रह्माद्वारे शिकत आहेत. विनाश तर होणारच आहे. दुनिया तमोप्रधान बनते तेव्हा नैसर्गिक आपत्ती सुद्धा मदत करतात. आपली बुद्धी वापरून वैज्ञानिक अनेक शोध लावत राहतात. मुसळ काही पोटातून निघाले नाहीत, म्हणजे मिसाईल्स काही पोटातून निघाले नाही. हा तर विज्ञानाने लावलेला शोध आहे, ज्याने संपूर्ण कुळाला ते नष्ट करतात. मुलांना समजावून सांगितले आहे, सर्वोच्च शिवबाबा आहेत. पूजा सुद्धा एक शिवबाबांची आणि देवतांची करायची आहे. ब्राह्मणांची पूजा होऊ शकत नाही, कारण तुमची आत्मा जरी पवित्र आहे परंतु देह तर पवित्र नाही, म्हणून पूजेसाठी ते लायक असू शकत नाही. महिमा लायक आहेत. मग तुम्ही जेव्हा देवता बनता तेव्हा आत्मा सुद्धा पवित्र आणि देह सुद्धा नवीन पवित्र मिळतो. यावेळी तुम्ही महिमा करण्यास लायक आहात. वंदे मातरम असे गायन केले जाते. मातांच्या सेनेने काय केले? मातांनीच श्रीमतावर ज्ञान दिले आहे. माता सर्वांना श्रीमतावर ज्ञान देतात. माता सर्वांना ज्ञान अमृत पाजतात. हे यथार्थपणे तुम्हाला समजते. शास्त्रांमध्ये तर खूप कहाणी लिहिलेल्या आहेत, त्या बसून ऐकवतात आणि तुम्ही सत सत असे म्हणत राहता. तुम्ही हे बसून ऐकवणार तरी सुद्धा सत सत असेच म्हणतील. तुम्ही काही आता सत सत म्हणणार नाही. मनुष्य तर असे पत्थरबुद्धी आहेत, जे सत सत म्हणजे सत्य आहे असे म्हणत राहतात. गायन सुद्धा आहे पत्थरबुद्धी आणि पारसबुद्धी. पारसबुद्धी अर्थात पारसनाथ. नेपाळमध्ये म्हणे पारसनाथाचे चित्र आहे. पारसपुरीचे नाथ हे लक्ष्मी नारायण आहेत, त्यांचे घराणे आहे. आता मुख्य गोष्ट रचयिता आणि रचनेच्या रहस्याला जाणणे आहे, ज्यांच्यासाठी ऋषीमुनी सुद्धा नेती नेती म्हणजे आम्हाला माहीत नाही असे म्हणत आले. आता तुम्ही बाबाद्वारे सर्व काही जाणता, अर्थात आस्तिक बनता. माया रावण नास्तिक बनवते. अच्छा, गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, सदैव स्मृती राहावी की आपण ब्रह्मामुख वंशावली ब्राह्मण आहोत. आपले सर्वात उच्च कुळ आहे. आपल्याला पवित्र बनायचे आहे आणि बनवायचे पण आहे. पतित पावन बाबांचे मदतगार बनायचे आहे. दुसरा सारांश, आठवणीमध्ये कधी निष्काळजीपणा करायचा नाही. देह अभिमानामुळेच माया आठवणीमध्ये विघ्न आणते, म्हणूनच सर्वात पहिले देह अभिमानाला सोडायचे आहे. योग अग्नीद्वारे पापांना नष्ट करायचे आहे. आजचे वरदान आहे, साधनांच्या प्रवृत्तीमध्ये राहून सुद्धा कमळ फुलासारखे निराळे आणि प्रिय राहणारे बेहदचे वैरागी भव. विस्तार आहे, साधनं मिळाली आहेत तर त्यांचा खूप मनातून वापर करा. ही साधनं आपल्यासाठीच आहेत, परंतु आपली साधना मर्ज होऊ देऊ नका. संपूर्ण बॅलेन्स असावा, म्हणजे समतोल असावा. साधनं काही वाईट नाहीत. साधन तर तुमच्या कर्माचे योगाचे फळ आहे, परंतु साधनांच्या प्रवृत्तीमध्ये राहत असताना कमळ फुलासारखे निराळे आणि बाबांचे प्रिय बना. वापर करत असूनही त्यांच्या प्रभावात येऊ नका. साधनांच्या मागे बेहदची वैराग्य वृत्ती मर्ज होऊ नये, म्हणजे विसरून जाऊ नये. सर्वप्रथम स्वतःमध्ये ह्याला इमर्ज करा. म्हणजे जाग्रत ठेवा आणि मग विश्वामध्ये वातावरणात पसरवा. आजचे बोधवाक्य आहे, त्रस्त असणाऱ्याला आपल्या शानमध्ये म्हणजे स्वमानामध्ये स्थित करणे हीच सर्वात चांगली सेवा आहे. ओम शांती.